अभ्यास पुस्तक पाठ एक व्यक्ती आणि वल्ली तीन उपेक्षित व्यक्ती एक श्रुतलेखन. आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून एक मनोरुग्ण रोज ठराविक वेळी जात असतो. मोठमोठ्याने स्वतःशीच बोलत असतो. कोणी त्याच्याकडे दयेच्या नजरेने बघत असतात, कोणी त्याची टिंगल करत असतात, तर कोणी त्याला आपल्या घरासमोरून पुढे जायला सांगत असतात. पण त्याला मात्र कशानेच फरक पडत नसतो. तो स्वतःच्याच तंद्रीत काहीतरी बडबडत असतो. आमची आजी म्हणते, त्याची बडबड वेडीवाकडी अजिबात नसते, अगदी सुसंगत असते. पण आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहीत नसल्याने ती विसंगत आणि वेड्यासारखी वाटत असते.